विठ्ठलाचे नाम घेता लाभला आनंद. विठ्ठलाचे नाम घेता लाभला आनंद. पिठू माऊलीच्या चरणी मन होई दंग. विठ्ठल नाम स्मरता विसरलो देह भान. विठ्ठल दर्शनाने होती पावन पंच प्राण. विठ्ठलाचे नाम घेता लाभला आनंदी आनंद. अशीच दिव्य स्थिती आपण आजच्या सत्संगात अनुभवणार आहोत. आषाढी एकादशी म्हटले की डोळ्यासमोर येते ती पंढरपूरची वारी. या एकादशीला लक्षावधी वारकरी आणि भाविक पंढरपूर येथे श्री विठ्ठलाच्या दर्शनाला जातात. वर्षभरातील 24 एकादशांमध्ये या एकादशीचे एक विशेष महत्त्व आहे. या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते आणि या एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हणतात. जी देवता महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे आणि अवघ्या महाराष्ट्रभर पसरलेल्या प्रत्येक वारकऱ्यांच्या मनात जी सुंदर मूर्ती ठसलेली आहे अशा त्या विठ्ठलाची ही एकादशी. एकादशी म्हटले की आपल्याला स्मरण होते ते विठ्ठलाचे. ही एकादशी विठ्ठलाशी कशी काय जोडलेली आहे हे आपण आज समजून घेऊया. विठुरायाच्या नाम गजरात निघणाऱ्या वारीला नामदिंडीचे स्वरूप प्राप्त होते. पंढरपूरच्या वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांचे तन मन धन आणि सर्व काही देवाच्या चरणी अर्पण होत असते. भगवंताच्या भेटीच्या ओढीने जो प्रवास केला जातो, जी पायी वारी केली जाते, त्यात मनाची निर्मळता असते आणि स्थूल देहही चंदनाप्रमाणे झिजतो. त्यामुळे पंढरीला जाणारे वारकरी वारीच्या रूपाने तीर्थयात्रेलाच निघालेले असतात. आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठल भेटीच्या ओढीने तहान भूक विसरून पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांची आपल्याला आठवण होते. परंतु आपल्या सर्वांना ठाऊक आहे का की पंढरीचा पहिला वारकरी कोण आहे? पंढरीचा पहिला वारकरी कोण याचा विचार करताना आपल्याला अनेक संतांची नावे आठवली असतील. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव यांचेही आपल्याला स्मरण झाले असेल. अशी अनेक संतांची नावे आपल्या डोळ्यासमोर आली असतील. परंतु यांच्यापैकी पहिला वारकरी कोणीही नाही. मग कोण बरे आहे पंढरीचा पहिला वारकरी? पंढरीचा पहिला वारकरी कोणी असेल तर साक्षात तो पांडुरंगच, तो विठोबाच पंढरीचा पहिला वारकरी आहे. पुंडलिकाच्या आपल्या लाडक्या भक्ताच्या भेटीसाठी तो जगजेठी धावत आला आणि मग तेथेच विसावला. पुंडलिकाच्या भेटीला पंढरपुरी आलेला पांडुरंग हा पहिला वारकरी ठरला आणि म्हणूनच या भेटीला महायोग म्हणतात. कारण भगवंत स्वतः पुंडलिकाच्या भेटीला म्हणजे भक्तांच्या भेटीला आला. पंढरपूरच्या पांडुरंगाचे हे स्थान केवळ पांडुरंगाचेच नाही तर भक्त कसा असावा हे दाखवणाऱ्या वारकऱ्याचे महत्त्व दर्शवणारे स्थान आहे. आणि त्यामुळे पंढरपूर हे भक्तीचे माहेरघर आहे, भक्तीचा महिमा वर्णन करणारे स्थान आहे. आणि म्हणूनच त्याचे वर्णन करताना संत म्हणतात, पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा. भक्त आणि भगवंत यांच्यामधील किती सुंदर नाते आहे ते. मग ते संत नामदेव आणि विठ्ठल यांच्यातील असो, संत चोखा आणि विठ्ठल यांच्यातील असो, वा संत तुकाराम आणि विठ्ठल यांच्यातीलही असो, हे नाते असे विलक्षण आहे. अशा अनेक थोर विठ्ठल भक्त संतांपैकी एक म्हणजे संत जनाबाई, जिच्या प्रत्येक कृतीत स्वतः विठ्ठल तिला सहाय्य करायचा. ती जनाबाई विठ्ठलाचे भक्तांची असलेल्या नात्याची ओळख कशी करून देते हे आत्ता आपण तिच्या अभंगातून ऐकूया. संत जनाबाईचे विठ्ठलाचे असलेले नाते आपण प्रत्यक्ष अनुभवूया. भगवंताच्या त्या विठ्ठलाच्या लीला आठवताना, त्याला आळवताना जनाबाईच्या डोळ्यांपुढे मोठे सुंदर दृश्य उभे राहते. विठ्ठलाची आळवणी करणारे त्याचे परमभक्त असलेले तिचे समकालीन संतही विठ्ठलासमवेत तिला दिसतात. त्यांचेही तिला स्मरण होते. सर्व संतांचा प्राणाधार असलेला, सतत त्यांच्या सांगाती असलेला हा विठ्ठल, हा विठुराया, एकेका संतांचा प्रपंच, त्यांचा संसारभार किती सहज चालवतो असा विचार तिच्या मनात येतो. त्या विचारासरशी तिला गोपांसमवेत खेळणाऱ्या, लीला करणाऱ्या श्रीकृष्णाचे स्मरण होते. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम, गोरा, चोखा, बंका इत्यादी सारे संत जणू श्रीकृष्णाचे सवंगडी आणि गोप आहेत असे तिला वाटते. आणि या साऱ्यांच्या अपार भक्तीमुळे विठ्ठलाने त्यांना माऊलीच्या माईने उचलून घेतले आहे. त्यांचा योगक्षेम तो वाहत आहे, त्यांचे कोड कौतुक करत आहे असे तिला वाटते. अशा भगवंताचे गुणगान करताना संत जनाबाई विठ्ठलाला लेकूरवाळा म्हणते. आणि तिचे सखे सोबती असलेल्या विठ्ठल भक्तांना, समकालीन संतांना ती विठ्ठलाची लेकरे संबोधते. भगवंत आणि भक्त यांच्या नात्याचे वर्णन करताना जनाबाई तल्लीन होऊन म्हणते, विठू माझा लेकूरवाळा, संगे गोपाळांचा मेळा, हा माझा भगवंत, माझा विठुराया लेकूरवाळा आहे. आणि सारे दृढ भक्ती करणारे भक्त त्याचीच लेकरे आहेत. असा हा माझा विठ्ठल दिसतो तरी कसा, त्याचे रूप तरी कसे आहे. खांद्यावर असलेल्या मायारूपी प्रपंचाचा जो भार आहे, जगताचा पसारा आहे, त्याकडे विरागी वृत्तीने पाहावे अशी शिकवण देणाऱ्या निवृत्तीला त्याने खांद्यावर घेतले आहे. प्रपंच ही माया असून भगवंत सत्य आहे. आणि भगवंताची भक्ती करणे हेच परमसत्य आहे याचे ज्ञान असलेल्या ज्ञानदेवाला विठुरायाने पुढे चालायला सांगितले आहे. ज्ञानभक्तीचा हा सोपान चढल्याशिवाय मुक्ती मिळत नाही याची जाणीव करून देणाऱ्या सोपान देवाला विठुरायाने हाताशी धरले आहे. तर इवलीशी बालयोगिनी मुक्ताई त्याच्या मागून चालत आहे. म्हणजेच निवृत्ती, ज्ञान, भक्तीचा सोपान आणि शेवटी मुक्ती या चार पायऱ्या पार केल्याशिवाय भगवंताशी एकरूप होता येत नाही. हे चार त्या भगवंताची अंगे आहेत हेच जनाबाई आपल्याला सांगत आहे. या चार संतांसमवेत विठ्ठल भक्ती करणारे गोरा कुंभार चोखा जीवा बंका नामा असे अनेक संतही कुणी बोट धरून कुणी हात धरून विठुरायाच्या समवेत आहेत. आणि विठ्ठलाला त्या सर्वांसमवेत पाहताना भगवंत त्यांचे किती कोड कौतुक करीत आहे. जणू साक्षात विठ्ठलानेच त्यांच्या कौतुक सोहळ्याचा आरंभ केला आहे. ही संत मंडळी आणि विठ्ठल यांचे सुंदर नाते एकापेक्षा एक सुंदर दाखले देत आहे. आणि हे दिव्य नाते आपल्या सर्वांच्या कल्पना शक्तीच्या आवाक्या बाहेरचे आहे, आपल्या सर्वांच्या बुद्धी पलीकडचे आहे. संतांची भगवंताप्रतीची भक्ती जाणण्यासाठी त्यांचे भगवंताशी असलेले अतूट नाते अनुभवण्यासाठी आपल्यालाही उच्च कोटीची भक्ती करावी लागेल. त्यांचे हे भगवंताशी दृढ पण अतूट नाते अनुभवत आपण सर्वांनीही आपल्या अंतरामध्ये दृढ विठ्ठल भक्ती अनुभवण्याचा प्रयत्न करूया. लेकूरवाळ्या विठ्ठलाचे भक्त मंडळीवरील ते प्रेम आणि ती अपार प्रीती अनुभवूया. विठ्ठल भक्तीत रममाण होऊया. आनंदाची प्रत्यक्ष अनुभूती घेऊया. लेकूरवाळा भगवंत विठुराया आणि त्याचे परमभक्त संत यांचे सुंदर आणि दिव्य नाते आपल्याला प्रत्यक्ष अनुभवायला मिळाले. जन्माला येताना जीव प्रपंचाचे प्रारब्धाचे गाठोडे खांद्यावर घेऊन येत असतो. त्याकडे वैरागी वृत्तीने पाहत ते फेडायला हवे. त्यातून अलिप्त राहून भगवंताशी एकरूप व्हायचे आहे. त्यामुळे प्रपंचाकडे साक्षीभावाने पाहत भगवंताचे नाम घेत त्याच्या भक्तीचा सोपान चढून जीवनमुक्त व्हावे याचेच ज्ञान ही सारी विठ्ठल भक्त संत मंडळी आपल्याला करून देत आहेत. आणि असे केले तरच आपल्याला भगवंत भक्तांचे अतूट नाते अनुभवता येणार आहे. आपणही त्यासाठी उच्च कोटीची भक्ती करूया. हे सर्व अनुभवताना विठ्ठलाच्या रूपात गुरुदेवांचेच दर्शन झाले. कारण जसे पांडुरंगाचे आणि भक्तांचे नाते आहे त्याचप्रमाणे गुरुदेवांचे त्यांच्या भक्तरूपी साधकांची अतिशय सुंदर असे अनोखे नाते आहे. आणि त्यामुळे विठ्ठलाच्या त्या प्रीतिमय रूपात गुरुदेवांचीच आपल्याला छबी दिसते. श्री गुरूंची चैतन्यमय प्रभावळच एवढी मोठी आहे की त्यांच्या प्रभावळीत विश्वातील सर्व साधक सामावलेले आहेत. आषाढी एकादशीच्या निमित्ताने जणू तो विठ्ठल साक्षात गुरुरायांच्या माध्यमातून आपल्याला दर्शन देत आहे तसेच आपल्या सर्वांना जाणवत आहे. श्री गुरूंचे विठ्ठल रूपातील दर्शन आपल्याला कशा प्रकारे घडत आहे. भगवान विठ्ठल आणि गुरुदेव यांच्यामध्ये कशा प्रकारे साधर्म्य आहे याविषयी काही सूत्रे आता आपण जाणून घेऊया आणि भगवंताची दिव्य लीला प्रत्यक्ष अनुभवूया. कलियुगातील भगवंताचे अवतारी रूप म्हणजे विठ्ठल. वारकरी संप्रदायातील संत मंडळीपासून चालत आलेला विठ्ठल भक्तीचा हा दिव्य वारसा आजही तेवढ्याच भक्तिभावाने पुढे चालू आहे. प्रत्येक वारकरी विठ्ठलाला लढीवाळपणे माझी विठू माहुली असे म्हणतो. विठू माझा लेकूर वाळा असे म्हणत दरवर्षी विठ्ठल दर्शनासाठी पायी वारी करतो. पंढरपूरला आजही विठ्ठलाच्या मूर्तीला चरणस्पर्श करून दर्शन घेता येते. भगवंताचे किती हे भक्त प्रेम. भक्तांच्या या प्रेमापोटी भगवंतही भक्ताचा होऊन राहतो. भक्ताला भगवंताला भेटण्यास कोणतेही बंधन तो ठेवत नाही. पांडुरंगाच्या भक्तांमध्ये सगळ्या जातीपातीचे लोक होते, कारण प्रत्येक जीवाला पांडुरंग आपलाच वाटत असे. त्यांनी सर्व प्रकारच्या भक्तांना सामावून घेतले होते. समत्वाने सर्वांना पाहणाऱ्या विठ्ठलाप्रमाणेच गुरुदेवही अखिल मानवजातीकडे समत्वाने आणि समभावाने पाहतात. त्यांच्याकडे आलेल्या कोणत्याही जीवांविषयी जाती, धर्म, पंथ, स्त्री पुरुष वा गरीब श्रीमंत असा कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता ते सर्वांकडे समभावाने पाहतात. हे साधक गुरुदेवांनी शिकवलेली साधना करत गुरुदेवांच्या मार्गदर्शनानुसार कार्य करत आहेत. जसे पांडुरंग आणि त्याचे भक्त संत मंडळी यांचे नाते होते, तसेच अतूट नाते आम्हा सर्व साधकांचे आणि गुरुरायांचे आहे. सर्व साधकांना गुरुदेव अत्यंत प्रिय म्हणजे अगदी जीव की प्राण आहेत, आणि गुरुदेवांनाही सर्व साधक अत्यंत प्रिय आहेत. गुरुदेव प्रत्येक साधकाची प्राणाहूनही काळजी घेतात आणि त्यांना जपतात. असे हे भक्त आणि भगवंताचे अत्यंत सुंदर नाते आहे. भक्तप्रिय पांडुरंग भक्तांचा भुकेला असल्याने तो भक्तासाठी कुठलेही काम करण्यास आणि त्याला सहाय्य करण्यास सदैव सिद्ध असतो. तशाच प्रकारचे निस्सीम प्रेम गुरुदेव प्रत्येक साधकावर करतात. केवळ साधकावर नव्हे तर समाजातील प्रत्येक जीव आणि प्राणी मात्र यावर ते निस्सीम प्रेम करत आहेत. ते समाजाला साधना मार्गाला वळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतात. भक्तांची संकटे पांडुरंग स्वतःवर घेत असे, तसेच गुरुदेवही आपल्या भक्तांच्या साधकांच्या साधना मार्गातील अडथळे दूर होण्यासाठी त्यांची दुःखे स्वतःवर झेलतात. साधकांच्या उद्धारासाठी झटणारे गुरुदेव हे या युगातील साक्षात पांडुरंगच आहेत यात शंका नाही. पांडुरंगाच्या ओढीने वेगवेगळ्या ठिकाणचे भक्त त्याच्याकडे धावत यायचे. तसेच आताही देश विदेशातील सहस्रो जीव साधनेकडे वळले आहेत. या भूतलावरीलच नव्हे तर उच्च लोकांतील सहस्रो जीवही बालसाधकांच्या रूपात पृथ्वीवर जन्म घेत आहेत. उच्च स्वर्गलोक, महरलोक अशा विविध उच्च लोकातून आलेले हे बालसाधक श्री गुरूंच्या मार्गदर्शनानुसार साधनारत आहेत. या बालकातील मेरुमणी असणारे 71% आध्यात्मिक स्तर असलेले आणि जनलोकातून पृथ्वीवर जन्म घेतलेले पूज्य भार्गवराम प्रभू आणि पूज्य वामन राजनदेकर हे बालक जन्मताच संतपद प्राप्त केलेले आहेत. अत्यंत उच्च कोटीची आध्यात्मिक अवस्था असलेले गुरुदेव साधनेद्वारे साधकांचे आणि अखिल मानवजातीचे भाग्य उजळवत आहेत. कलियुगातील रजतमयुक्त वृत्तीचा म्हणजे स्वभावदोष आणि अहमरूपी षडरिपूंचा अंत करण्यासाठी ते विविध प्रकारे चैतन्याची वृद्धीही करत आहे. समाजाची सात्विकता वाढवण्यासाठी चैतन्याची वृद्धी करत आहेत. गुरुदेव हे त्या दयाघन पांडुरंगाचे स्वरूप आहे. अशी अनुभूती आपल्या सर्वांना या आषाढी एकादशीच्या शुभदिनी प्रत्यक्ष अनुभवायला मिळत आहे. आपण सर्वांनी यासाठी गुरुदेवांच्या सुकोमल चरणी कोटी कोटी अनंत कोटी कृतज्ञता व्यक्त करूया.